चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कारखान्यातील अपघातात कामगार मृत्युमुखी। किसान सहकारी साखर कारखान्यात झालेल्या अपघातात एक कामगार मृत्युमुखी पडला आहे। सोमपाल सुरेंद्र कुमार असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। या संदर्भात मिळालेली माहिती अशी, किसान सहकारी साखर कारखान्यात ऊस लोड करणारा ऑपरेटर सोमपाल मशीनवरून उतरताना खाली पडल्यानं गंभीर जखमी झाला होता। त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मृत सोमपालच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर साखर कारखान्याबाहेर आंदोलन करून कारखाना सरव्यवस्थापकांना घेराव घातला। नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी करून वारसांना नोकरीची मागणी केली आहे। कारखाना सरव्यवस्थापकांनी कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचं वेतन आणि मृताच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन थांबवलं। मिळालेल्या माहितीनुसार सोमपालची सायंकाळी 6 ते रात्री 2 अशी कामाची वेळ होती। काम संपल्यानंतर लोडरवरून खाली उतरताना त्याचा पाय घसरल्यानं तो कोसळला होता। त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं।